आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक दूरदृष्टीपूर्ण व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. ट्रम्प यांच्या भूमिकेचं केलं स्वागत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील अशी केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती. नागपूरसह विदर्भात गडरायाला वाजत गाजत निरोप आणि नागपूर मनपाचे प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींची सुनावणी येत्या 9 सप्टेंबर रोजी. आता सविस्तर बातम्या. भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक दूरदृष्टीपूर्ण व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधाबद्दल केलेल्या विधानांवर त्यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि अमेरिकेतल्या संबंधाबाबत ट्रम्प यांनी अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध विशेष असून त्याबाबत चिंता करण्यासारखं काही नाही असं ट्रम्प यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक श्रेष्ठ पंतप्रधान असून ते आपले कायमच चांगले मित्र राहतील असं ट्रम्प म्हणाले. देशभरातील निवडणूक का प्रक्रियांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं येत्या 10 सप्टेंबरला एक बैठक बोलावली आहे. देशातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या महत्वपूर्ण बैठकीला बोलावण्यात आलं आहे. केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेनं जीएसटीत सुधारणा आणि दर कपात केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. जीएसटीतील बदल आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करण्याचा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे सामान्य माणसाचं राहणीमान सुधारेल, बाजारपेठेतील मागणी वाढून अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल, याचा लहान व्यवसायांना लाभ मिळेल असं पवार यांनी सामाजिक माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. वस्तू आणि सेवाकर परिषदेनं 56व्या बैठकीत वस्तू आणि सेवाकर रचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता दिली असून यापुढे फक्त 5 आणि 18% अशी 2 स्तरात जीएसटी कर आकारणी होईल. या सुधारणेचं स्वागत व्यापारी तसंच सामान्य नागरिकही करत आहेत. ऐकूया यावर नागपूरच्या त्रिमूर्तीनगर इथे राहणाऱ्या रहिवासी आणि गृहिणी अंजली देशपांडे यांची प्रतिक्रिया.
नुकताच वस्तू आणि सेवा कर यामध्ये शासनाने सुधारणा करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय महत्वाचा आणि सुयोग्य आहे असं मला वाटते. या निर्णयामुळे वस्तू आणि सेवा कर आकारणीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचा फायदा सगळ्यांनाच होईल. कौटुंबिक विमा, आरोग्य विमा पॉलिसी यांना सेवा करातून सवलत देण्यात आली आहे. अनेक जीवनावश्यक औषधं सुद्धा सेवा करातून मुक्त करण्यात आल्याने आजारांवरील उपचार स्वस्त होतील असे वाटते. विशेषतः गृहिणींना लागणाऱ्या नित्योपयोगी वस्तू सुद्धा 18%हून केवळ 5% आल्यामुळे घर खर्चावरील ताण नक्कीच कमी होईल.
राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता. नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वगळण्यात आला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देणार असा होता. हा या मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे. या विरोधात लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार अशी माहिती ओबीसी नेते तथा काँग्रेसचे विधानसभेतील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. नागपुरातील रविभवन इथं शनिवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ओबीसी संघटनांची बैठक झाली. नागपुरात येत्या 12 सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर शासन निर्णयावरील लढाईच्या अनुषंगानं व्यूहरचना निश्चित होईल. मात्र 2 स्तरावर लढाई लढण्याचं शनिवारच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं. पहिली लढाई न्यायालयीन स्तरावर लढली जाणार आहे. विदर्भातील वकील संघटना पूर्ण ताकदीनं न्यायालयात बाजू मांडणार आहेत. त्यांना ओबीसी संघटनांचा पाठिंबा असेल तर दुसरा लढा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. कुणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. सोबतच आमच्या हक्काचे संरक्षण होईल होणंही आवश्यक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या कौशल्य विभागामार्फत रोजगार आणि स्वयंरोजगार सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या पंधरवड्यात राज्यातल्या सुमारे 75,000 युवक आणि युवतींना कौशल्यविषयक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. या पंधरवड्यात 1 ऑक्टोबर रोजी राज्यातल्या 419 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या अभ्यासक्रमांचा शुभारंभ केला जाणार आहे. भारत यापुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहील आणि कोणत्याही निर्णयामागे राष्ट्र ही सर्वोपरी असेल असं ठाम प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. रशियाकडून तेलाची खरेदी असो किंवा अन्य मुद्दा असो योग्य दर आणि लॉजिस्टिक्सनुसार आपल्या आवश्यकतांना प्राधान्य दिलं जाईल असं त्या काल एका मुलाखतीत म्हणाल्या. भारताच्या आयातीत कच्च्या तेलाचं प्रमाण अधिक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. नवीन जीएसटी प्रणालीमुळे वस्तूंचा खप वाढेल मात्र त्यामुळे भांडवली खर्चांवर काही परिणाम होणार नाही. बहुतेक सर्व म्हणजे 99% वस्तू आणि सेवा कर आता 0, 5 किंवा 18% स्लॅब अंतर्गत येतात असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेनं 50% आयात शुल्क केल्यामुळे ज्या निर्यातदारांना फटका बसला आहे त्यांच्यासाठी काही उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट केवळ सर्व वस्तूंचं उत्पादन भारतात करायचं असं नाही तर अनिश्चित जागतिक परिस्थितीत आत्मसन्मान अबाधित राखणं असाही आहे असं सीतारामन म्हणाल्या.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गणेशोत्सवाचं मंगलपर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता होत आहे. विघ्नहर्ता गणरायाच्या निरोपासाठी नागपूर शहरात आज कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. होमगार्ड आणि SRP जवानांसह 8,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बंदोबस्ताबाबत निर्देश दिले आहेत. शहरात आज शनिवारपासून सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन सुरू होत आहे. विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी फिक्स पॉईंट करण्यात आले आहेत. CCTV कॅमेरासह ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर मनपाद्वारे शहरातील सर्व तलावांमध्ये विसर्जनाला पूर्णतः बंदी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी मनपातर्फे शहरातील प्रमुख तलावांचे परिसर तसंच अन्य 216 ठिकाणी एकूण 419 कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य विसर्जनस्थळी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वाशिम शहरात आज श्री गणेश विसर्जन सोहळ्याची सुरुवात धार्मिक वातावरणात ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय जल्लोषात झाली. या सोहळ्याचे उद्घाटन खासदार संजय देशमुख यांच्या शुभ हस्ते मानाचा गणपती शिवशंकर गणेश मंडळ याची पारंपरिक पद्धतीनं गणरायाची पूजा अर्चा करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला. शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या मूर्ती पारंपरिक रथ सजवलेला ट्रक आणि सार्वजनिक सजावटीसह मिरवणुकीत सहभागी झाला. महिलांनी आरत्या करून तर बाल गोपाळांनी फुग्यांसह वेशभूषेत सहभाग घेऊन सोहळ्याची शोभा वाढवली. बुलढाणा जिल्ह्याभरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागामध्ये जिल्ह्यातील 1385 सार्वजनिक मंडळाकडून विसर्जन मिरवणुकी दरम्यान विविध देखावे सादर करत गणपती विसर्जन मिरवणुका शांततेत सुरू आहेत. यात शहरी भागात 470 तर ग्रामीण भागात 925 सार्वजनिक गणेश मंडळांकडून दुपारच्या सुमारास गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींनी सुरुवात करण्यात येणार आहे. गोंदिया शहरात देखील घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन इको फ्रेंडली पद्धतीनं करण्यात येत असून शहरात 2 ठिकाणी विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे तर काही ठिकाणी तलावावर आणि नदीवर देखील श्री गणेशाचं विसर्जन करण्यात येत आहे. नागपूरच्या मनपाच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगानं 23 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 4 सप्टेंबर पर्यंतच्या विहित मुदतीत प्राप्त झालेल्या 115 हरकती आणि सूचनांवर येत्या 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत आयुक्त सभाकक्ष नागपूर मनपा मुख्यालय सिव्हिल लाईन नागपूर इथं सुनावणी घेण्यात येणार आहे. याबाबत नागपूर मनपामार्फत सर्व संबंधित आक्षेपकर्त्यांना उपस्थित राहण्याबाबत नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. सदर सुनावणी घेण्यासाठी नगर विकास विभाग यांचे प्राधिकृत अधिकारी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या समक्ष सुनावणी होणार आहे. त्यासोबत आयुक्त तथा प्रशासक मनपा नागपूर हे देखील सुनावणीस उपस्थित राहणार आहेत. हवामान. विदर्भाच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्या वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला असून परवा 8 तारखेला बुलढाणा अकोला आणि वाशिम वगळता संपूर्ण विदर्भामध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज देखील सकाळपासून नागपुरात ढगाळ वातावरण असून यामुळे उकाडा वाढला आहे. दरम्यान येत्या काही तासात गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि अमेरिका यांच्या सकारात्मक दूरदृष्टीपूर्ण व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. ट्रम्प यांच्या भूमिकेचं केलं स्वागत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील अशी केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती. नागपूरसह विदर्भात गणरायाला वाजत गाजत निरोप आणि नागपूर मनपाचे प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींची सुनावणी येत्या 9 सप्टेंबर रोजी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळा 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.